माझा बाबा आग विझवणारा आहे.
My dad is a firefighter.
तो रोज लोकांना मदत करतो.
He helps people every day.
तो एक मोठा लाल ट्रक चालवतो.
He drives a big red truck.
ट्रकच्या आवाजात एक मोठा सायरन आहे.
The truck has a loud siren.
मला त्याला त्याच्या युनिफॉर्ममध्ये पाहणे आवडते.
I love to see him in his uniform.
तो जीवित वाचवतो जेव्हा आग लागते.
He saves lives when there is a fire.
मी त्याच्यासोबत असताना सुरक्षित वाटतो.
I feel safe when I am with him.
तो मला अग्निसुरक्षाबद्दल शिकवतो.
He teaches me about fire safety.
मी त्याच्यासारखा व्हायचं आहे.
I want to be like him.
तो माझा नायक आहे.
He is my hero.
मी त्याच्यावर गर्व करतो.
I am proud of him.
तो एक सूर्यप्रकाशित दिवस होता.
It was a sunny day in the park.
लुसी आणि टॉम शर्यतीबद्दल उत्सुक होते.
Lucy and Tom were excited about the race.
त्यांनी आनंदात सामील व्हा असे लिहिणारा मोठा साइन पाहिला.
They saw a big sign that said, "Join the fun."
लुसीने जल्लोष केला आणि टॉमने स्माइल केला.
Lucy cheered and Tom smiled.
ते त्यांच्या मित्रांना अंतिम रेषेवर भेटले.
They met their friends at the finish line.
तेव्हा त्यांनी एकत्र काम केले.
They worked together as a team.
लुसी आणि टॉम जलद चालले.
Lucy and Tom ran fast.
ते एकमेकांना पूर्ण करण्यास मदत केले.
They helped each other to finish.
जनता त्यांच्यासाठी उभा राहिला.
The crowd cheered for them.
शेवटी त्यांना शर्यत जिंकली.
At the end, they won the race.
लुसी आणि टॉम खूप खुश होते.
Lucy and Tom were very happy.
त्यांनी सहकार्य महत्त्वाचे आहे हे शिकले.
They learned that teamwork is important.
आता त्यांना एकत्र धावण्याचा आवडतो.
Now they love running together.
गेल्या शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या एका गटाने शालेय सहलीसाठी गेले.
Last Friday, a group of students went on a school trip.
त्यांनी प्रथम विज्ञान संग्रहालयाला भेट दिली.
They visited the science museum first.
संग्रहालयात त्यांनी जागाबद्दल शिकले.
At the museum, they learned about space.
मार्गदर्शकाने हुशार तथ्यांची स्पष्टीकरण दिली.
The guide explained interesting facts.
त्यानंतर त्यांना जवळच्या रेस्टॉरंटमध्ये लंच केला.
After that, they had lunch at a nearby restaurant.
त्यांनी पिझ्झा आणि सॅलड चांगल्या प्रकारे घेतल्या.
They enjoyed pizza and salads.
दुपारीच्या जेवणानंतर त्यांनी शहरातील उद्यानाचे अन्वेषण केले.
After lunch, they explored the city park.
त्यांनी सुंदर फुलांचे अनेक फोटो घेतले.
They took many pictures of beautiful flowers.
त्या दिवशी हवामान सूर्यप्रकाश आणि उष्ण होते.
The weather was sunny and warm that day.
शेवटी ते बसद्वारे शाळेत परतले.
Finally, they returned to school by bus.
ते त्यांच्या आवडत्या क्षणांबद्दल बोलले.
They talked about their favorite moments.
ते एक असा दिवस होता जो त्यांना कधीही विसरता येणार नाही.
It was a day they would never forget.
लाझारस शनिवार अनेक ख्रिश्चन समुदायांद्वारे साजरा केला जातो.
Lazarus Saturday is celebrated by many Christian communities.
हे पूर्वधार्मिक परंपरेतील पवित्र आठवड्याची सुरुवात दर्शवते.
It marks the beginning of Holy Week in the Eastern Orthodox tradition.
या दिवशी लोक लाझर वधूपणाचे स्मरण करून एकत्र येतात.
On this day, people gather to remember the raising of Lazarus from the dead.
हा कार्यक्रम अनेकदा नेणारी क्रॉसच्या बनवण्याने चिन्हांकित केला जातो.
This event is often marked by the making of palm crosses.
कुटुंब एकत्र येतात खास पदार्थ तयार करण्यासाठी दिवशी.
Families come together to prepare special foods for the day.
काही संस्कृतींमध्ये मुले दरवाजावर जाऊन स्तुतिसंजय गातात.
In some cultures, children go door to door singing hymns.
ते गोड पदार्थ गोळा करतात आणि उत्सवी वातावरणाचा आनंद घेतात.
They collect treats and enjoy the festive atmosphere.
काही लोक विशेष चर्च सेवेत सामील होतात.
Some people also participate in special church services.
लाझरसच्या गोष्टीवरील परावर्तन आशा आणि नूतनीकरणाचे प्रेरक आहे.
The reflections on Lazarus' story inspire hope and renewal.
एकंदरीत लाझारस शनिवारी आनंद आणि सामुदायिक भूतदयेने भरलेला एक दिवस आहे.
Overall, Lazarus Saturday is a day filled with joy and community spirit.
मधल्या पूर्व आणि कोरडे लँडस्केपमधील एका उत्खननाने प्राचीन वस्त्रांचे एक समृद्ध समूह सापडलं, ज्याने प्रारंभिक संस्कृतीस्मितींचा आमचा समज बदलला.
In the arid landscape of the Middle East, a dig unearthed a trove of ancient artifacts that revolutionized our understanding of early civilizations.
उपलब्धींच्या दरम्यान एक विलक्षणपणे जतन केलेले कंकाल होते जे दीर्घकाळ हरवलेली होमिनिन प्रजातीचे होते.
Among the discoveries was a remarkably preserved skeleton that belonged to a long-lost hominin species.
या रोमांचक शोधाने शास्त्रज्ञांना मनुष्यमानाचा विकासाचा कालक्रम पुन्हा तपासण्यास प्रवृत्त केले.
This astonishing find prompted scientists to re-evaluate the timeline of human evolution, suggesting a much more complex relationship among early hominins.
जुने खाणकाम सुरू असताना अतिरिक्त वस्तू हा प्राचीन संस्कृतीच्या प्रक्रियेच्या गुंतागुंतीला समजून घेण्यास प्रारंभ झाला.
As the excavation continued, additional artifacts began to reveal the complexity of cultural practices previously thought to be primitive.
एक प्रभावी उदाहरण म्हणजे जटिल भांडींचा शोध, ज्यांनी त्या प्रदेशात पूर्वी कधीही न पाहिलेली रचना प्रदर्शित केली.
One striking example was the discovery of intricate pottery, which exhibited designs previously unseen in the region.
उत्साही संशोधकांनी सहकार्य करणे सुरू केले, अंतर्दृष्टी आणि अनुमाने सामायिक करत आहेत जी आमच्या भूतकाळाच्या समजाला पुन्हा आकार देऊ शकतात.
Excited researchers began to collaborate, sharing insights and hypotheses that could reshape our comprehension of the past.
अंतर्विषयक दृष्टिकोनाद्वारे नवीन सिद्धांत उदय होत आहेत, आमच्या प्राचीन समाजांचे आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या सामाजिक संरचनांचे समज स्पष्ट करत आहेत.
Through interdisciplinary approaches, new theories emerged, illuminating our understanding of ancient societies and their intricate social structures.
या निष्कर्षांचे संबंध गहन होते, इतिहासकारांना आपल्या पूर्वजांच्या जीवनाविषयीच्या दीर्घकाळ धरलेल्या धारणा पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केले.
The implications of these findings were profound, compelling historians to reconsider long-held assumptions about our ancestors' lives.
शेवटी या पुरातत्व उपक्रमांनी आपल्या इतिहासाला उजाळा दिला आहे, पण त्यांनी एक समृद्ध कथा तयार केली आहे जी अद्याप उलगडत आहे.
Ultimately, these archaeological endeavors have not only illuminated our past but have also created a rich tapestry of stories that continue to unfold.
गेल्या काही वर्षांत क्रिएटिव्ह उद्योगांनी एक गहन परिवर्तन अनुभवले आहे.
In recent years, the creative industries have undergone a profound transformation.
हा बदल मुख्यतः जलद तांत्रिक प्रगतीमुळे आहे.
This shift is largely attributed to rapid technological advancements.
जब पारंपरिक सीमारेषा वितळतात, सहयोगासाठी संधी उभ्या राहतात.
As traditional boundaries dissolve, opportunities for collaboration emerge.
नवोपक्रम आता विशिष्ट क्षेत्रांवरच मर्यादित नाही, ते सर्व सर्जनशील क्षेत्रांमध्ये प्रवेश करते.
Innovation is no longer limited to specific sectors, it permeates all creative fields.
या विकासाचा परिणाम विविध अभिव्यक्तीच्या रूपांमध्ये स्पष्ट आहे.
The impact of this evolution is evident in various forms of expression.
डिजिटल कलापासून समर्पक अनुभवांपर्यंत सृजनशीलता कोणत्याही सीमांना शरणागत नाही.
From digital art to immersive experiences, creativity knows no bounds.
जसा समाज या बदलांना स्वीकारतो, तसा तो नवोपक्रमाची संस्कृती वाढवतो.
As society embraces these changes, it fosters a culture of innovation.
प्रत्येक नवीन कल्पनेसह भविष्य अधिक उज्ज्वल आणि अधिक सुलभ दिसते.
With every new idea, the future seems brighter and more accessible.